गणपती येणार येणार म्हणता गणेश चतुर्थी येते, गणपती भक्तांकडे येतात.
उत्सवाच्या धामधुमीत आनंदाचे 10 दिवस भुरकन उडून जातात आणि अनंत चतुर्दशी येताच गणपती बाप्पा जाणार या कल्पनेनंच मन व्याकुळ होत आणि म्हणत,
भादवी महिन्याची स्वारी निघाली निघाली गणपती रायाची. आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची.
गणपती बाप्पा या हो या हो गणपती बाप्पा या, पुढल्या वर्षी देवा देवा लवकर तुम्ही या.
आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची स्वारी निघाली निघाली गणपती रायाची. आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची.
कृपेने जीवन आता आमचे उजळले, दुःखाचा अंधार गेला सुखाचे किरण पसरले. भक्तांच्या हाकेला धावून गणपती बाप्पा प्रगटले, हे भक्तांच्या हाकेला धावून गणपती बाप्पा प्रगटले, हे बाप्पा प्रगटले.
आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची स्वारी निघाली निघाली गणपती रायाची. आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची.
गणपती बाप्पा या हो या हो गणपती बाप्पा या, पुढल्या वर्षी देवा देवा लवकर तुम्ही या.
आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची स्वारी निघाली निघाली गणपती रायाची. आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची.
पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला, बाप्पा चालले मंद कपाळी केशरी गंध, कपाळी केशरी गंध गणेशा मला तुझा छंद. मोर्या रे बाप्पा मोर्या रे,
मोर्या रे
बाप्पा मोर्या.